स्तोत्र संहिता अध्याय 22. माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? मला तारवायला आणि माझ्या वेदनाचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस? माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही, तरी तू पवित्र आहेस जो इस्रायलाच्या स्तवनामध्ये वसतोस. आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. देवा, आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि तू त्यांना सोडवले. त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही. परंतु मी कीटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे. सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपवास करतात, ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात. ते म्हणतात, तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तर परमेश्वर त्यास सोडवो, त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्या ठाई हर्ष पावतो. परंतु मला उदरातून बाहेर काढणारा तूच आहेस. मी माझ्या आईच्या स्थानावर असता तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले. मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो. माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस. माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे आणि मला मदत करायला कोणीही नाही. खूप बैलांनी मला विडिले आहे, बाशानाच्या बळकट बैलांनी मला विडिले आहे. जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो, तसे त्यांनी आपले तोंड माझ्याविरुद्ध उघडले आहे. मी पाण्यासारखा ओतला जात आहे आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेण्यासारखे झाले आहे, जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे. फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला मृत्यूच्या धुळीत ठेवले आहे. कुत्री मला विडून आहेत. मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. त्यांनी माझ्या हातापायला छेदले आहे. मी माझे सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून बघतात. त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतले आहेत आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्ठ्या टाकतात. परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस. तूच माझी शक्ती हो. लवकर ये, मला मदत कर. परमेश्वरा, माझे आयुष्य तलवारीपासून वाचव. माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंजापासून वाचव. सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. जंगली बैलांच्या सिंगापासून माझे रक्षण कर. परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन. जे लोक परमेश्वरचे भय धरतात ते तुम्ही त्याची स्तुती करा. याकोबाच्या सर्व वंशजांनो त्यास मान द्या. इस्रायलाच्या वंशजांनो परमेश्वरची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा, कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दुःखाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही, आणि त्याने आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही. जेव्हा पीडितांनी त्यास अरुळ केली, त्याने ऐकले. परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन. तुझे भय धरणाऱ्यापुढे मी आपले नवस पिळीन. गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील. जे लोक परमेश्वरा शोधत आहेत ते त्याची स्तुती करतील. तुझे हृदय सर्व काळ जिवंत राहो. सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटुंब तुला नमन करतील, कारण राज्य परमेश्वराचे आहे. तो जगावर अधिकार करणार आहे. पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील. येणारी पिढी त्याची सेवा करणार. ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील. ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्याय पण प्रगट करतील. ते म्हणतील, त्यानेच हे केले आहे.